फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आजचा दिवस जरा महत्वपूर्ण दिवस आहे. आजची तारीख 12 जून 2020. आजच्याच दिवशी 2000 साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु ल देशपांडे यांचं दुःखद निधन झालं होतं. आणि पु ल देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, एक अशी पर्सनॅलिटी ज्यांनी प्रत्येक कला प्रकार कुठचाही असो प्रत्येक कला प्रकारामध्ये महारथ हासिल केली होती. लेखन म्हणू नका, अभिनय म्हणू नका, दिग्दर्शन म्हणू नका, संगीत म्हणू नका, गायन म्हणू नका, प्रकाशयोजना म्हणू नका, नाटक म्हणू नका, सिनेमा म्हणू नका, स्टँडअप कॉमेडी आजकाल आपण पाहतो, पण स्टँडअप कॉमेडीची जी लाट आपल्या देशामध्ये आणली होती, सुरुवात ज्या माणसांनी केली असं म्हटलं तर पु ल देशपांडे यांचंच नाव समोर येतं. खूप महान अशी पर्सनॅलिटी. आणि खरंच पुलंचं लिखाण वाचल्यानंतर त्या माणसाचं ऑब्झर्वेशन काय लेवलचं होतं, त्या माणसाची विचार करण्याची पद्धत किती सुंदर होती, काय एक वेगळा दृष्टिकोन होता आयुष्याकडे बघण्याचा, आणि निगेटिव्हिटी संपवून टाकण्याची काय ती सवय होती, काय ती ऊर्जा होती त्यांच्यामधली, आ हा हा हा, या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय नक्कीच येतो. आज इंस्टाग्रामवरती जरा पुलंच्या लिखाणाबद्दल आपल्याला बऱ्याच गप्पा करायच्या आहेत. मला जरा DM करून सांगताय तुम्ही कुठचं ते पुलंचं पुस्तक आहे जे फॉर द फर्स्ट टाइम तुमच्या भेटीला आलं होतं, आणि ते पुस्तक वाचल्यानंतर असा काय काय ती फिलिंग, भारीवाली जी फिलिंग होती तिला एक्सप्रेस करायला शब्द नाही सापडत, सॉरी. सो सांगा ती तिकडे मला इंस्टाग्रामवर, RJ.Rudra माझं इंस्टा हँडल आहे. सुपरच 93.5 रेड एफ एम बजाते राहू.